कृष्णाई अध्याय सोळा।
होई सांगले वागणे जर असती अंतरी चांगले भाव वागे वाईट प्राणी वसे जर विखार माने म्हणे माधव। होई चांगले वागणे जर दैवी आसुरी भिन्न भावना विणती नाना मनी वासना त्यांची प्रेरणा मिळे कर्माला मिळे विवेका तारा मगना। होई सांगले वागणे जर सत्य अहिंसा शांती नम्रता दया क्षमा सौजन्य शुचिता दानत निग्रह ज्ञान साधना सद्गुण सारे दैवी संपदा। होई सांगले वागणे जर क्रोध मत्सर दल्प अहंता लोभ अज्ञान दांभिकता अश्रद्धा असूया निष्ठुरता दुर्गुण हे आसुरी सर्वथा। होई सांगले वागणे जर कर्म घडविती भाव गुण परिणामी जे पाप वा पुण्य दुष्कर्म पापाचे कारण घडे पुण्य करिता सद्वर्तन। होई सांगले वागणे जर पुण्य कोणते कोणते पाप ओळखणा आवश्यक ज्ञान धर्मशास्त्र ज्ञानाचे साधन साधता घडे सदा चरण। होई सांगले वागणे जर कठीण शोधण्या शास्त्राधार मिळे सहजना ज्ञान जर लावून विवेकाला कौल कर्म करावे स्मरुणि ईश्वर कर्म करावे स्मरुणि ईश्वर। होई सांगले वागणे जर।